या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यास गटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा तिसरा भाग ऐकणार आहोत. जगभरातील वैद्यकशास्त्राला नवीन असणारा कोरोनाचा विषाणू आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत. आपण आरोग्याच्या बाबतीत किती प्रमाणात स्वयंपूर्ण आहोत हा महत्त्वाचा मुद्दा साथरोग काळात चर्चेला आला आहे. आणि याबाबत एक विचार असा आहे की आयुर्वेदाचा जर सक्षम पद्धतीनं आपल्या देशानं वापर केला तर या स्वरूपाचा व्हायरसच नव्हे तर या स्वरूपाच्या येणाऱ्या अनेक व्हायरसवर आपण दीर्घकालीन उपाययोजना करू शकतो. ही सर्व पार्श्वभूमी गेल्या 2 भागात आपण ऐकली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा तिसरा भाग.
मध्यंतरीची एक गंमतशीर गोष्ट मला आठवते. आमचा एक मित्र अमेरिकेमध्ये वास्तव्यास गेला आणि जवळपास एक 10-12 वर्षांनंतर परत पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये टोलेजंग हॉस्पिटल उभी राहिलेली होती. 15-15, 20-20 मधली हॉस्पिटल्स विस्तीर्ण जागेमध्ये उभी राहिलेली 5-star हॉस्पिटल्स त्यांनी पाहिली. आणि आम्ही सगळेजण गप्पा मारत असताना त्याने एक विधान केलं की पुणे बरं झालं, पुणे फार सुधारले. आमच्या एका मित्राने त्याला प्रश्न केला की कशावरून पुणे सुधारले असं वाटते तुला, म्हणजे तुला काय ऑब्झर्व केलं. त्याने सांगितलं की इतकी मोठी हॉस्पिटल्स पुण्यामध्ये झाली आहेत, सर्व सोयी सुविधा पुण्यामध्ये झाल्यात, पुणे खूप सुधारले. तिथंच एक डॉक्टर होते वयस्कर, त्या संवादामध्ये त्यांनी असं सांगितलं ज्या समाजाला जास्तीत जास्त हॉस्पिटल्सची गरज पडते तो समाज सुधारलेला नसतो, तो समाज मागासलेला असतो. आरोग्यपूर्ण व्यवस्था जर असेल तर रुग्णांना मोठ्या हॉस्पिटल्सची गरज पडली नाही पाहिजे. ज्या अर्थी आपल्याला अनेक हॉस्पिटल्सची गरज पडते, ज्या अर्थी आपल्याला अनेक ICUची गरज पडते, ज्या अर्थी आपल्याला अनेक व्हेंटिलेटर्सची गरज पडते, त्या अर्थी आपलं सर्वसाधारण जीवनमान हे अत्यंत खालावलेलं आहे. आणि आयुर्वेद नेमकं हेच सांगतो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. तर हे जे प्रिव्हेन्शन आहे ज्याची आता आपण चर्चा करतोय, किंवा स्वास्थ्य रक्षण, तर हे स्वास्थ्य रक्षण म्हणजे काय, स्वस्थ म्हणजे नक्की काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्वस्थ किंवा हेल्दी ह्युमन बिईंगची व्याख्या केलेली आहे. बऱ्याच काळामध्ये त्या व्याख्येमध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या. आयुर्वेदाने ही स्वास्थ्य कल्पना काय सांगितली आहे? समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधेय. आयुर्वेदाची स्वास्थ्य रक्षणाची किंवा स्वास्थ्याची कल्पना इतकी व्यापक आहे हे आपल्याला समजायला हवं. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर शरीर, आयुर्वेदाने जी शरीराची मूलतत्व सांगितली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दोष आहेत, धातू आहेत, मल आहे. तर या तीनही दोष धातू मलांचं संतुलन, सर्व इंद्रियांचं संतुलन आणि आपलं मन प्रसन्न असणे, इथपर्यंत याची व्याप्ती या स्वास्थ्य या शब्दामध्ये आयुर्वेदाला अभिप्रेत आहे. आत्ताच्या बाबतीत आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याला काय दिसतंय? तर इन्फॉर्मेशनचा एक स्फोट झालेला दिसतो आपल्याला. व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, कम्युनिकेशनची टूल्स मोठ्या प्रमाणावरती झालेली आहेत. ही आधुनिकता आहे की नाही? नक्कीच आधुनिकता आहे. याचा उपयोग आहे की नाही? नक्कीच उपयोग. परंतु जी इन्फॉर्मेशन ज्या समूहाला गरजेची नाही त्या समूहाला सुद्धा आज ती दिली जाते आणि हे सुद्धा एक प्रकारचं प्रदूषण आहे. जसं प्रदूषणाने अनेक आजार होतात हे जसं सिद्ध झालंय, तसं हे माहितीचं सुद्धा प्रदूषण आहे. जसं विविध शास्त्रांतर्गत सुद्धा प्रदूषण झालेली आहे. आज एक शास्त्र एक सांगतं, दोन महिन्यानंतर वेगळं सांगतं, तीन महिन्यानंतर अजून वेगळं सांगतं आणि ह्याचं नाव आपण विकास असं देतो आणि ते सहजगत्या विसरतो. हा खरं विकास असतो का एका मर्यादित दृष्टिकोनातनं निर्माण केलेली गोष्ट पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कमीत कमी काळामध्ये पुरवलेली असते आणि त्याच्या परिणामांबरोबर त्याचे दुष्परिणाम समाजाला जास्त भोगायला लागतात, ही वस्तुस्थिती कोरोनामुळे आज सगळ्यांच्या समोर आली. पुण्याचंच उदाहरण घेऊया. सुमारे 70 लाख पॉप्युलेशन पुण्याची आहे, पुणे पिंपरी चिंचवड आसपासचा भाग. आपण एक साधारणतः हायपोथेटिकल फिगर घेऊया की 1 लाख लोकांना कोरोना आज झालेला आहे. आज वर्तमानपत्र उघडलं, रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाही, बेड मिळत नाही. आज जे 69 लाख लोक ज्यांना खरं तर या माहितीची गरज नाही ती माहिती पुरवली जाते आणि त्याच्यातनं एका वेगळ्याच गोष्टीची निर्मिती होते आणि ती म्हणजे भय. तरी सध्याची ही रचना ही भयावरती आधारित आहे का? आणि या भयाचा माणसाच्या मनावरती शरीरावरती नक्की काय परिणाम होतो याबद्दल संशोधन झालंय का? याबद्दल बरीच संशोधनं झालेली आहेत खरं सांगायचं तर. आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग सांगण्यात आलाय तो म्हणजे या स्वरूपाचं भय जर निर्माण केलं गेलं किंवा त्यामुळे जर रुग्ण डिप्रेशनमध्ये गेले तर कोणताही आजार बळावतो हे आयुर्वेदाने अग्रसंग्रहात सांगितलेलं आहे. विषादो रोगवर्धनाना, जर रुग्णाला काळजी वाटायला लागली तर रुग्णाचा कोणताही आजार वाढतो. साधा सर्दी खोकला झालाय, सर्दी खोकल्यानंतर मला न्यूमोनिया होईल हे मला माहिती आहे, मी वाचलंय, त्यांचा झाला होता, कुणीतरी सांगितलं मला, यामुळे मला तर न्यूमोनिया होणार नाही ना, माझा न्यूमोनियाचा स्कोर किती असेल. ह्या सगळ्या बाबींची चर्चा होऊन हे भय मल्टिप्लाईड झालंय आज समाजामध्ये. आणि भय कमी करण्याकरता दुर्दैवाने आपल्याकडे काहीच यंत्रणा नाही. ह्याची सोल्युशन्स आयुर्वेदामध्ये आहेत. जर त्याचा गांभीर्याने विचार करायचा झाला तर ती प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन किंवा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण या अंतर्गत मोडतात.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.